चांगलंच माहिती आहे की लंडन, हाँगकाँग, सिंगापूर अँड बँकॉक या ठिकाणचं मादाम तुसा संग्रहालय, ज्यामध्ये जगप्रसिद्ध जगतविख्यात पर्सनॅलिटीजचे पुतळे, मेणाचे पुतळे उभारण्यात आलेले आहे, ज्यामध्ये आपल्या भारतातल्या शाहरुख खान, त्यानंतर सचिन तेंडुलकर आदी सेलिब्रिटीजचा समावेश आहे. आणि आता सगळ्या भारतीयांना आनंद व्हावा अशी एक अप्रतिमशी घटना घडते आहे, ती म्हणजे मादाम तुसा संग्रहालयामध्ये आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचा पुतळा पुढील महिन्यात समाविष्ट होणार आहे. आणि त्यासाठी त्यांच्या शरीराचं मोजमाप सुद्धा घेण्यात आलंय. एकूणच 4 महिने प्रत्येक पुतळा तयार होण्यासाठी लागतात आणि 150,000 पाऊंड इतका खर्च येतो. आपल्या देशाचे पंतप्रधान आता आपल्याला मादाम तुसा ह्या संग्रहालयामध्ये त्यांचा पुतळा दिसणार आहे. खऱ्या अर्थानं अप्रतिम आणि आनंदाची गोष्ट. विख्यात, जगतविख्यात तुम्ही आहात ह्या गोष्टीचं द्योतक म्हणजे अशा ठिकाणी तुमच्या पुतळ्यांचं उभारणं म्हणा किंवा तुमच्या अस्तित्वाची जाणीव म्हणा, या गोष्टी असतात. त्यामुळे एक भारतीय म्हणून नक्कीच सगळ्यांना प्रचंड आनंद झालेला असणार आहे. याच आनंदाला सलाम करत थोड्याच वेळात आज के दिन इतिहास में क्या हुआ था ये आपको बताएंगे. मटर गश्ती फ्रॉम तमाशा गाणं येतंय थोड्याच वेळात. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.